श्री सद्गुरु, जय सद्गुरु। हे गुरुराया, तुला माझा साष्टांग दंडवत। मी अजाण बालक आपणास शरण आलो आहे। माता पिता माझे प्रथम गुरु आहेत, शिक्षक माझे द्वितीय गुरु आहेत, आणि आध्यात्मिक सेवा भक्ती करून ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारे तुम्ही माझे सद्गुरु। गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे। जीवनामध्ये गुरुशिवाय पर्याय नाही, आणि म्हणूनच गुरुभक्ती करणे अनिवार्य आहे। हे सद्गुरु राया, मी तुला शरण आलो आहे। माझे सर्व काही तूच आहेस, आणि म्हणून मी तुला पुजणार आहे, भजणार आहे, आणि माझ्या जीवनाचे सार्थक करणार आहे। आता मी माझे नेत्र मिटून तुझे तेजस्वी रूप या डोळ्यात साठवीत आहे। तू माझ्याकडे मायेने पाहत आहेस। हे गुरुराया, माझ्या मनाच्या घरात तू निवास कर। मी आता प्रत्येक श्वासात तुझे नाम घेत आहे। तुझ्या नामाने माझ्या शरीरातील सर्व विकार लोप पावत आहेत। हे गुरुराया, आता या सिंहासनावर विराजमान भावे। मी आणलेल्या चंद्रभागेच्या पाण्याने तुझे चरण धुवत आहे। आता या चरणांना मी स्वच्छ कपड्याने पुसतो। सुगंधित चंदनाच्या गंधाने मी तुला मस्तकी टिळा लावत आहे, तुझ्या चरणपादुकांनाही लावत आहे। सुगंधित अत्तर तुझ्या दोन्ही हातांना लावत आहे। सुगंधित फुलांचा हार मी तुझ्या गळ्यात घालत आहे। बेल, तुळस, झेंडू, चाफा, जाईजुई अशा अनेक फुलांना तुझ्या चरणावर वाहत आहे। नाना प्रकारची फळे, मिठाई, लाडू, पेढे तुला अर्पण करत आहे। पंचपक्वानांचा नैवेद्य प्रसाद म्हणून तुला अर्पत आहे। पंचारतींनी तुला ओवाळत आहे। शंख नाद करीत आहे। टाळ मृदुंगाने तुझी अविरत आरती करीत आहे। आणि तुझे तेजोमय रूप मनी साठवत आहे। या भक्तीने, सेवेने, पूजेने तू प्रसन्न झाला आहेस। माझ्या शिरावर तुझा हात अलगद आला आहे, आणि तू मला प्रेमाने जवळ घेत आहेस। मला आशीर्वाद देत आहेस। माझ्यातील सर्व विकारांचा नाश तू करणार आहेस। तुझ्या नामाने माझ्यातील विजातीय प्रकृतींचा नाश होणार आहे. माझी वेडी वाकडी सेवा तू मान्य करणार आहेस. माझ्या प्रत्येक गोष्टीवर तू लक्ष ठेवणार आहेस. दुष्ट प्रवृत्तींना तू दूर नेणार आहेस. जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेवर तुझं लक्ष असणार आहे. मला येणाऱ्या अनंत अडचणींवर तू मात करणार आहेस. माझ्या साऱ्या चिंता मिटवणार आहेस. माझ्या नोकरी धंद्यात कारोबारात मला यश मिळणार आहे. माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही याची काळजी घेणार आहेस. आणि उर्वरित जीवन सुरळीत जावे यासाठी मी तुझी अविरत भक्ती करणार आहे. आता मी माझे नेत्र उघडीत आहे. माझी मानसपूजा स्वीकार कर. या जीवनाचे सार्थक व्हावे हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
Oh. सद्गुरु